नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. लोकसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पांवड्या खातीर अधिसुचोवणी जारी केल्या. 12 राज्यां आनी 1 केंद्रशासित प्रदेशा खातीर 88 लोकसभा सुवाती खातीर ही वेंचणूक जातली. केरळांत 20 सुवाती खातीर जाल्यार कर्नाटकांत 14 सुवाती, राजस्थानांत 13 सुवाती, उत्तर प्रदेश आनी महाराष्ट्रांत दरेकी 8 सुवाती खातीर, मध्य प्रदेशांत 7 सुवाती, आसाम आनी बिहारांत दरेकी 5, पश्चीम बंगाल आनी छत्तीसगडांत दरेकी 3, जाल्यार मणिपूर, त्रिपुरा आनी जम्मू काश्मीरांत दरेकी 1 सुवाती खातीर पयल्या पांवड्यावेली वेंचणूक जातली. हे खातीर 4 एप्रील मेरेन अर्ज भरपा खातीर निमणी मुजत आसा. ह्या पांवड्यार 26 एप्रिलाक मतदान जातले. जाल्यार जम्मू आनी काश्मीर सोडून 5 एप्रिलाक हेर राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांत अर्जांची छाननी जातली. जम्मू काश्मीरांत 6 एप्रिलाक अर्जांची छाननी जातली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मुळावी बांदावळ आनी बांदकाम प्रकल्प हवामान अनुकूल आनी उर्जा कार्यक्षम करपाचेर भर दिला. केंद्रीय भौशीक बांदकाम खात्याच्या सीपीडब्ल्यूडी सहायक कार्यकारी अभियंत्यांच्या पंगडाक आयज राष्ट्रपती भवनात संबोधित करताना राष्ट्रपतींनी सांगले की इमारती, रस्ते आनी हेर मुळावी बांदावळ टिकाऊ, उर्जा कुशळटाय आनी पर्यावरणाक अनुकूल आसपाक जाय. उदयाक येवपी आव्हानांक प्रभावीपणान तोंड दिवपा खातीर अभियंत्यांनी आपले पद्दतींत अभिनव करपाक जाय अशें राष्ट्रपतींनी सांगले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आनी रोबोट ह्या नव्या आनी उदयाक येवपी तंत्रगिन्यानाक लागून पारंपारीक विचारसरणीत बदल घडटात अशें राष्ट्रपतींनी मुखार म्हळें. हरीत बांदकाम ही आयच्या काळाची गरज आसा आनी बांदकामाच्या नाविन्यपूर्ण पद्दतींनी ह्या क्षेत्रांत बदल घडोवन हाडपाची तांक आसा अशें राष्ट्रपती मुर्मू हांणी मुखार म्हळें. राष्ट्रीय परिक्षा एजन्सीन ह्या वर्साच्या संयुक्त प्रवेश परिक्षा जेईई मेन्स परिक्षेच्या दुसऱ्या सत्रांत परिक्षा दिवपी अर्जदारांक परिक्षा केंद्र शार वाटपाची आगाऊ सुचोवणी जारी केल्या. जेईई मेन्साचे दुसरे सत्र 4 ते 12 एप्रील मेरेन आसतले. 319 शारांतल्यान वेगवेगळ्या केंद्रांचेर परिक्षा जातली. हातूंत 22 शारां विदेशांतली आसात. परिक्षा दरेका दिसा 2 सत्रांनी जातली. पहिल्या सत्रात सकाळी 9 ते दनपारा 12 वरां मेरेन जाल्यार दुसरे सत्र दनपारा 3 ते सांजेच्या 6 वरां मेरेन आसतले. 12 एप्रिलाची परिक्षा फक्त सकाळच्या सत्रात जातली. अर्जदार एनटीएच्या वेबसायटीचेर आपलो अर्ज क्रमांक आनी जन्मतारीख घालून परिक्षा केंद्राच्या संबंधित शाराची माहिती घेऊ शकतात. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी मलेशियाचे डिजिटल मंत्री गोविंद सिंग देव हांचे कडेन चर्चा करून तांच्या मलेशिया दौऱ्याचो समारोप केलो. दोनी वटांनी सर्वोत्कृष्ट पद्धतींची देवाणघेवाण आनी वेवसायाच्यो संधी सोदप आनी डिजिटल सहकार्याचेर चर्चा जाली अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या एका पोस्टान डॉ एस जयशंकर हांणी सांगलां. केंद्र सरकारान 2024-25 वर्सा खातीर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदो मनरेगा खाला सुधारित मजुरीची अधिसुचोवणी जारी केल्या. हरियाणात अकुशळ कामगारांक दर दिसा 374 रुपया दिसपट्टी मजुरी, गोंयात 356 रुपया, कर्नाटकात 349 रुपया, केरळात 346 रुपया आनी पंजाबात 322 रुपया आसतली. ही अधिसुचोवणी अंदू 1 एप्रील सावन लागू जातली. मनरेगाच्या मजुरीत निमाणी सुदारणा फाटल्या वर्सा मार्चात जारी केल्ली अशें ग्रामीण उदरगत मंत्रालयान सांगला. आयपीएलात आयज सांजवेळा जयपूरच्या सवाय मानसिंग स्टेडियमाचेर राजस्थान रॉयल्स दिल्ली कॅपिटल्सच्या आड खेळटले. ही सर्त सांजवेळा 7:30 वरांचेर सुरू जातली. काल राती हैदराबादाच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर जाल्ले मॅचींत सनरायझर्स हैदराबादान मुंबय इंडियन्सांक 31 धावण्यांनी हारायले. बेंगळुरूतल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडाचे तेजस MK-1A या हलक्या झुजारी विमानान आयज आपले पयले उड्डाण यशस्वीपणान पुराय केले. एलसीएचे प्रगत प्रकार MK-1A विमान प्रगत इलेक्ट्रॉनिक रेडार, झूज दळणवळण प्रणाली आनी लढाऊ क्षमतांनी ते सुसज्ज आसा. तशेंच सक्रीय इलेक्ट्रॉनिक रितीन स्कॅन केल्लो एरे रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट, व्हिज्युअल रेंज हाचे शिवाय हवेतल्या हवेत इंधन भरप अशें सशस्त्र आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.